मेधा कानिटकर द्वारा लिखित बँकिंग प्रणाली हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला अँड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.
भारतातील क्षेत्रीय बँका. भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. भारतातील शेती ही प्रामुख्याने ग्रामीण भागात असून देशातील 70% जनता शेती आणि तत्सम उद्योग व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करते. भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात देखील शेतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारताच्या विकासाच्या अवस्थेत शेतीला प्राधान्य देण्यात आले असले तरी औद्योगिकरणाच्या आवेगात शहरांचा आणि निमशहरी भागांचा मोठ्या प्रमाणावर विकास घडून आला. शहरात शैक्षणिक सोयी, आरोग्याच्या सोयी, व्यवसाय व रोजगाराची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शहरी क्षेत्रांचा विकास झाला. या शहरांच्या आसपासच्या भाग ग्रामीण भागात देखील प्रगतीचे जाळे पसरले. परंतु अशा मोठ्या शहरांच्या जवळ नसलेल्या देशाच्या अंतर्गत भागात असणारा ग्रामीण भाग हा अविकसित आणि दुर्गमच राहिला. विकासाच्या बाबतीत असलेला हा प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी आणि तेथील जनतेचे दारिद्र्य आणि त्यांचा आर्थिक कमकुवतपणा कमी करण्यासाठी या क्षेत्रातील लघुउद्योग आणि कुटीर उद्योगांना वित्त पुरवठा करणे आणि शेतीची उत्पादकता वाढविणे यासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसे अर्थसहाय्य करणे आवश्यक होते. एकूणच ग्रामीण विकास साधण्यासाठी वित्त सहाय्य करण्याकरिता क्षेत्रीय ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व लक्षात घेता शेती व्यवसायाला लागणारा अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन पतपुरवठा करण्याच्या उद्देशाने विशेष योजना राबविणे आवश्यक आहे असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. परंतु तत्कालीन व्यापारी बँका या ग्रामीण क्षेत्रात जाऊन शेतीसाठी वित्त पुरवठा करण्याकडे विशेष लक्ष देत नसत. त्यामुळे सावकार, महाजन, सराफी पेढ्या, जमीनदार, नातेवाईक इत्यादींकडून शेतकरी पैशाची सोय करीत असत. सावकार मंडळी त्यांच्या अज्ञानाचा आणि निर्धनतेचा पुरेपूर फायदा घेत. अशा सावकारांच्या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी मॅक लॅगन समिती यांच्या शिफारशीनुसार त्रिस्तरीय पतपुरवठा करणारी यंत्रणा अस्तित्वात आणण्यात आली. हरित क्रांतीनंतर केवळ या सहकारी क्षेत्रातून शेतीसाठी पुरेसा पतपुरवठा होणार नाही असे लक्षात आल्यामुळे यात सुधारणा करण्यासाठी अनेक समित्यांनी पुढील प्रमाणे शिफारशी केल्या. इसवी सन 1969 मध्ये भारत सरकारने बँकिंग आयोगाची नियुक्ती केली होती. आयोगाने भारतातील व्यापारी बँका आणि सहकारी पतसंस्थांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासाच्या आधारे या दोन्ही संस्था ग्रामीण भागातील कर्जाच्या वाढत्या गरजा पूर्ण करू शकणार नाहीत असा निष्कर्ष काढण्यात आला. यावर उपाय म्हणून ग्रामीण बँका स्थापन करण्याची शिफारस या कमिशनने केली. परंतु त्यावेळी या सूचनेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. इसवी सन 1975 साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. या आणीबाणीच्या काळात ग्रामीण भागांच्या विकासासाठी 20 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातील ग्रामीण जनतेला सावकाराच्या कचाट्यातून मुक्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे सावकारांची जागा घेणारी एखादी पतपुरवठा करणारी संस्था असावी याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवू लागली. हे कार्य सहकारी क्षेत्राला किंवा व्यापारी बँकांना न देता त्यासाठी नवीन संस्था निर्माण करावी असा विचार मांडण्यात आला. ग्रामीण क्षेत्रात पतपुरवठा करणारी संस्था कशी असावी, या संस्थेचे कार्य आणि उद्दिष्ट काय राहतील याबाबत विचार करण्यासाठी जुलै 1975 मध्ये एक कामकाज गट नियुक्त करण्यात आला. या गटाचे अध्यक्ष माननीय श्री नरसिंहम हे होते. ह्या कामकाज गटाने नवीन संस्था स्थापन करण्याची शिफारस केली. ही नवीन संस्था म्हणजेच क्षेत्रीय ग्रामीण बँका होत. भारत अस्ताव्यस्त पसरलेला देश आहे. या देशातील ग्रामीण भागांच्या गरजा देखील जास्त आहेत. ग्रामीण भागातील कर्जाचा प्रश्न देखील गुंतागुंतीचा आहे. तत्कालीन अस्तित्वात असणाऱ्या संस्थांपैकी एकही संस्था प्रश्न सोडविण्यासाठी समर्थ नव्हती. म्हणून या समितीने असे मत व्यक्त केले की सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि स्वतंत्र उद्देशाने काम करणारी संस्था स्थापन केल्याशिवाय ग्रामीण भागाच्या वाढत्या कर्जाच्या गरजा भागविल्या जाणार नाहीत. त्यावेळी केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्यात देखील अनेक दोष होते. सहकारी पतसंस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा सहभाग विशेष स्वरूपाचा नव्हता. श्रीमंत शेतकरीच या कर्जाच्या सोयींचा अधिक प्रमाणात लाभ घेत असत. राष्ट्रीयकृत बँकांनी ग्रामीण भागात शाखा विस्तार केला होता. परंतु त्यांची वाढती थकबाकी आणि कमी होणारी लाभप्रदता या समस्यांमुळे व्यापारी बँका ग्रामीण भागात पतपुरवठा करण्यासाठी नाखुश होत्या. हे दोष निवारण्यासाठी नवीन संस्था ग्रामीण भागात स्थापन करणे गरजेचे होते. वरील सर्व शिफारशींच्या आधारे सप्टेंबर 1975 मध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापण्यासाठी सरकारने एक वटहुकूम काढला. ऑक्टोबर 1975 पासून क्षेत्रीय ग्रामीण बँक या नावाने 5 बँका स्थापन करण्यात आल्या. या बँकेमुळे भारतातील ग्रामीण पतपुरवठ्याच्या रचनेत आणखी एका संस्थेची भर पडली. भारतातील 9 जिल्ह्यात या बँका स्थापन करण्यात आल्या. फेब्रुवारी 1976 मध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकांचा कायदा करण्यात आला. इसवी सन 1979 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडे क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे नियंत्रण सोपविण्यात आले. इसवी सन 1975 मध्ये सुरू झालेल्या या बँका सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर होत्या. या बँका खरोखरच ग्रामीण पतपुरवठ्यात उपयुक्त ठरत आहेत काय असा प्रश्न इसवी सन 1975 मध्ये निर्माण करण्यात आला. त्यामुळे या बँकांची उपयुक्तता अभ्यासण्यासाठी M.L. दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली एक पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली. या समितीने आपला अहवाल 1979 मध्ये सादर करून पुढील शिफारशी केल्या. या बँकांच्या कार्यात आणि रचनेत काही सुधारणा केल्यास या बँका ग्रामीण पतपुरवठा करण्यात महत्वाचा घटक बनू शकतात. या बँकांच्या स्थापनेपासूनच्या 2 वर्षांच्या काळात त्यांनी आपली बरीचशी उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. ज्या वर्गाला आतापर्यंत संस्थात्मक कर्ज उपलब्ध होत नव्हते अशा वर्गाला कर्ज देणारी संस्था म्हणून या बँकांनी आपले नाव मिळवले आहे. या बँका बंद न करता त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करावा. सहकारी पतपुरवठा रचनेला या बँकेमुळे धक्का पोहोचवणार नाही, उलट या बँका ज्या ठिकाणी सहकारी यंत्रणा कमी पडते तेथे कर्ज पुरवठा करून पतपुरवठ्यातील उणीवा भरून काढू शकतात. व्यापारी बँकांच्या ग्रामीण शाखांनी आपला व्यवसाय हळूहळू क्षेत्रीय ग्रामीण बँकांकडे सोपवावा. या बँकांचे कार्यक्षेत्र मुख्यतः एका जिल्ह्यापुरतीच मर्यादित ठेवावे. एका शाखेमागे 20,000 लोकसंख्या येईल अशाच पद्धतीने ग्रामीण शाखांच्या बँकांचा विस्तार करावा. क्षेत्रीय बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांनी किती वार्षिक उलाढाल करावी याचे स्पष्टीकरणही या समितीने दिले. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेल्या राज्य समितीने देखील या बँकांच्या शाखा ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी सुरू करण्याची शिफारस केली आहे. ज्या भागात या बँका चांगले कार्य करीत आहेत तेथील व्यापारी बँकांनी आपल्या शाखांचा व्यवसाय या बँकांकडे सोपवावा अशी शिफारस देखील राज्य समितीने केली आहे. मार्च 1979 मध्ये भारत सरकारने शेती आणि ग्रामीण विकासासाठी अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी श्री शिवरामम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती. या शिवरामन समितीने क्षेत्रीय ग्रामीण बँकांचा सखोल अभ्यास केला आणि व्यापारी बँकांनी ग्रामीण क्षेत्रात शाखा उघडण्यापेक्षा क्षेत्रीय ग्रामीण बँकांनीच ग्रामीण क्षेत्रात शाखा विस्तार करावा अशी शिफारस केली. वरील सर्व समित्यांच्या महत्वपूर्ण शिफारशींवरून भारतात क्षेत्रीय बँकांच्या विस्ताराचे कार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर स्थापन झालेल्या या बँका सद्यस्थितीत ग्रामीण पतपुरवठ्यातील महत्वपूर्ण पतपुरवठ्याच्या संस्था बनल्या आहेत. 1976 अनुच्छेद 3 नुसार स्थापन करण्यात आलेल्या बँकेला क्षेत्रीय ग्रामीण बँक असं म्हणतात. यावरून क्षेत्रीय ग्रामीण बँका या प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 मधील अनुच्छेद 3 नुसार स्थापन करण्यात येतात. या बँका ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, शेतमजूर, कारागीर, दुर्बल घटक इत्यादींना पतपुरवठा करतात.
मेधा कानिटकर द्वारा लिखित बँकिंग प्रणाली हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPNBRR कॉलेज तुळशीबाग नागपूर.